ज्योती बोलकर कधी
नमस्कार मॅडम, फ्रान्सिस्कीमधून अभय बोलतो. मॅडम आमचा आज एक इव्हेंट आहे ऑप्शन अनलिमिटेड नावाचं, त्या ठिकाणी तुम्हाला कॉल केला होता मॅम प्रॉपर्टी संदर्भात. फ्रान्स बिल्डअप म्हणून फोन आला. हाय मॅडम, तुम्ही येऊ शकता मॅडम आजच्या इव्हेंटला. ओके ठीक आहे.